श्री गणेशाय नमः। राजे जाधव व शितोळे देशमुख परिवाराच्या वतीने आपणास आग्रहाचे निमंत्रण। सौभाग्यवती नीता व श्री सुनील नरसिंह राजे जाधव यांचे ज्येष्ठ चिरंजीव चिरंजीव प्रतीक यांचा विवाह संपन्न होतोय। सौभाग्यवती नंदा व श्री विलास धोंडीभाऊ शितोळे देशमुख यांची सुकन्या चिरंजीवी सौभाग्य सकलकांक्षिणी वैष्णवी यांच्याशी हा शुभ मंगल विवाह सोहळा शनिवार दिनांक 10 मे 2025 रोजी दुपारी 12:31 अभिजीत मध्यान्ह मुहूर्तावरती करण्याचे योजिले आहे, तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे। विवाहस्थळ नक्षत्र लॉन्स श्रीगोंदा। निमंत्रक श्री सुनील नरसिंह राजे जाधव, कनिष्ठ प्रशासन अधिकारी पंचायत समिती श्रीगोंदा व समस्त राजे जाधव परिवार। जय जिजाऊ, जय शिवराय।